chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखाना सुरू होणार या आशेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर। पांडवपुरा येथील सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालीमुळे ऊस शेतकऱ्यांच्या आनंदाची लहर उसळली आहे। पांडवपुरा साखर संचालनाची जबाबदारी भाजप नेते आणि माजी मंत्री मुरगेश निराणी यांच्याकडे सोपवली आहे। जिल्हाधिकारी MV व्यंकटेश यांनी हा साखर कारखाना निराणी यांना 40 वर्षासाठी लीजवर दिला आहे। साखर कारखाना सुरू झाल्यावर श्रीरंगपट्टण, पांडवपुरा आणि केरापेठ तहसीलमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस विक्रीमध्ये येणाऱ्या समस्या दूर होतील असे त्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कारखाना सुरू झाल्यावर पुन्हा एकदा आशा वाटत आहे। कारखान्यामध्ये एका दिवसात 3500 टन ऊस गाळप केले जाऊ शकते। कारखाना 36 एकरात उभा आहे। कारखाना बंद झाल्यामुळे ऊस उत्पादकांना, शेतकऱ्यांना ऊस गुऱ्हाळांना अतिशय कमी दरात विकावा लागत होता। कारखान्याचे नवे मालक भाजपा नेते व माजी मंत्री मुरगेश निराणी यांनी एका आठवड्यापूर्वी कारखान्याचा दौरा केला। त्यांनी 3 महिन्यामध्ये कारखाना सुरू होईल अशी ग्वाही दिली। यावेळी पांडवपुरा येथील आमदार CH पुटराजू म्हणाले, पांडवपुरा तहसीलमध्ये साखर कारखाना सुरू होण्यास काहीच हरकत नाही। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्याबरोबरच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे लागेल। मंत्री नारायण गोंडा म्हणाले, पांडवपुरा तहसीलमध्ये बंद पडलेला साखर कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील। कित्येक वर्षांपासून शेतकरी कारखाना सुरू करण्याची मागणी करत होते। चंद्रायन पट्टणा येथील आमदार बालकृष्णा म्हणाले, पांडवपुरा तालुक्यामध्ये कारखाना सुरू झाल्याने कमी पैशात ऊस विकणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी मदत होईल।